मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शन मंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्रायल लोकांच्या वतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्रायलाकरता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जीवे मारावे असा त्यांना आदेश होता.